नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते। ठळक बातम्या। राजनय आणि संवादाच्या माध्यमातून प्रत्येक समस्येचं निराकरण करण्याची भारताची भूमिका। पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचं प्रतिपादन। मराठवाड्यातील पर्यटक अबुधाबी आणि दुबईत सुरक्षित, जिल्हा प्रशासनांची माहिती। ज्येष्ठ विचारवंत माजी कुलगुरू डॉ जनार्दन वाघमारे यांचं निधन, आज अंत्यसंस्कार। आणि धुळवडीचा सर्वत्र उत्साह, शिमग्याचा सण पारंपरिक पद्धतीने साजरा। आता सविस्तर बातम्या। राजनय आणि संवादाच्या माध्यमातून प्रत्येक समस्येचं निराकरण करण्याची भारताची भूमिका असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते। पश्चिम आशियात असलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी सर्व देशांशी समन्वयातून काम करत असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं। ते म्हणाले,
पश्चिम एशिया की वर्तमान स्थिति हमारे लिए गहरी चिंता का विषय है। भारत डायलॉग और डिप्लोमेसी के माध्यम से सभी विवादों का समाधान का समर्थन करता है। इस क्षेत्र में मौजूद सभी भारतीय नागरिकों की सुरक्षा के लिए हम सभी देशों के साथ मिलकर काम करते रहेंगे।
दरम्यान या संघर्षादरम्यान सौदी अरब तसंच बहारीन या दोन देशांवर झालेल्या हल्ल्याचा पंतप्रधान मोदी यांनी निषेध केला आहे। सौदीचे पंतप्रधान तसंच बहारीनच्या राजांशी त्यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधून भारतीय नागरिकांची काळजी घेतल्याबद्दल आभार व्यक्त केले। या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं सर्व राज्यांना पत्र पाठवून सावधगिरी बाळगण्याचं आवाहन केलं आहे। इराणच्या बाजूनं बोलणाऱ्या कट्टरपंथी लोकांची ओळख पटवण्याची सूचना केंद्रीय गृहमंत्रालयानं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना केली आहे। कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कठोर कारवाईची गरज यात व्यक्त करण्यात आली आहे। इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे प्रमुख हयातुल्ला अली खामेनी यांच्या निधनाबद्दल जम्मू काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर निषेध करण्यात आला। त्यानंतर या भागात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे। सर्व प्रकारची वाहतूक आणि नागरिकांसाठी श्रीनगरमधला लाल चौक बंद करण्यात आला आहे। या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियानं संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया, इस्रायल आणि कतारसाठीची विमान वाहतूक सेवा रद्द केली आहे। दरम्यान पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे दुबईमध्ये अडकून पडलेली भारतीय बॅडमिंटनपटू PV सिंधू आजपासून सुरू होणाऱ्या ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपला मुकणार आहे। सिंधूला सुरक्षित जागी हलवण्यात आलं आहे। जालन्याचे खासदार कल्याण काळे यांच्यासह त्यांचे काही मित्र अबुधाबी इथं अडकले आहेत। दुबई आणि अबुधाबी इथं पर्यटनासाठी गेलेले खासदार काळे परत येण्याच्या तयारीत असतानाच विमानसेवा बंद झाली। हे सर्वजण सुरक्षित असल्याचं काळे यांच्या स्वीय सहाय्यकांनी सांगितलं आहे। जालना जिल्ह्यातले अन्य 7 जणही दुबईत आहेत। सर्वजण सुरक्षित असून त्यांच्या कुटुंबियांच्या संपर्कात असल्याचं जिल्हा प्रशासनानं कळवलं आहे। छत्रपती संभाजीनगर इथले 10 पर्यटक आखाती देशात अडकले आहेत। यापैकी 6 जण दुबईत तर 4 इजिप्तमध्ये कैरो इथं आहेत। हे सर्वजण प्रशासनाच्या संपर्कात असून सुरक्षित असल्याचं कळवण्यात आलं आहे। रमजानच्या पवित्र महिन्यानिमित्त मक्का आणि मदिना इथं गेलेले नाशिक शहर आणि मालेगावमधले 132 नागरिक सध्या तिथं अडकले आहेत। हे सर्वजणही सुखरूप असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली। राज्य सरकारनं दुबईतल्या इंडियन पीपल्स फोरमच्या सोबत समन्वय साधून 97-15-03-65-43-57 हा व्हॉट्सअप क्रमांक जारी केला आहे। नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे पहिले कुलगुरू माजी खासदार डॉ जनार्दन वाघमारे यांचं काल लातूर इथं निधन झालं। ते 91 वर्षांचे होते। साहित्यिक तथा प्रख्यात विचारवंत अशी ओळख असलेले वाघमारे यांनी शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात दीर्घकाळ उल्लेखनीय कार्य केलं। 2008-2014 या काळात ते राज्यसभेत खासदार होते। डॉ वाघमारे यांच्या पार्थिव देहावर औसा तालुक्यातल्या कवठा या त्यांच्या मूळ गावी आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। वाघमारे यांच्या निधनामुळे शिक्षण, राजकारण आणि समाजकारण यांना जोडणारा दुवा निखळला या शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली। माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी वाघमारे यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करत सामाजिक, शैक्षणिक, साहित्य आणि कला क्षेत्रात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त केली आहे। नाशिकच्या काळाराम मंदिरात दलितांना प्रवेश मिळावा यासाठी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली 2 मार्च 1932 रोजी आंदोलन करण्यात आलं होतं। या ऐतिहासिक सत्याग्रहाला काल 96 वर्षे झाली। त्यानिमित्तानं नाशिकमध्ये विविध संस्था संघटनांच्या वतीनं अनेक कार्यक्रम पार पडले. काळाराम मंदिर परिसरातल्या सत्याग्रह स्तंभानजीक विविध संस्थांच्या वतीनं बौद्धवंदना, भीमगीतांचे गायन असे विविध कार्यक्रम घेण्यात आले. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. होळी अर्थात शिमग्याचा सण काल राज्यात सर्वत्र पारंपरिक पद्धतीने साजरा झाला. सायंकाळनंतर ठिकठिकाणी होलिका दहन करण्यात आलं. वाईटावर चांगल्याच्या विजयाचं प्रतीक असलेला हा सण श्रद्धा आणि सकारात्मकतेची शक्ती अधोरेखित करतो. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी होळी आणि धुलिवंदनाच्या शुभेच्छा दिल्या. प्रेम, स्नेह आणि बंधुभावाचं प्रतीक असलेला रंगोत्सव आनंदाने साजरा करावा, तसंच पर्यावरण रक्षणाबद्दलही जागरूक राहण्याचं आवाहन त्यांनी केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही राज्यातल्या जनतेला होळी आणि धुलिवंदनाच्या शुभेच्छा दिल्या. रत्नागिरी जिल्ह्यात यंदा 1300 सार्वजनिक आणि 2500 खासगी होळ्यांचं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात 1100 जास्त ठिकाणी होलिका दहन करण्यात आलं. जिल्ह्यात काही गावात 5 तर काही गावात 7 दिवस होळीचा उत्सव झालेल. राज्यात नंदुरबार जिल्ह्यात साजऱ्या होणाऱ्या राजवाडी होलिकोत्सवासह मराठवाड्यातल्या होलिकोत्सवाचा आढावा घेणारा हा वृत्तांत.
असलीची ही मानाची होळी असल्यानं ती सकाळीच प्रज्वलित करण्यात आली आहे. या होळीसाठी परिसरातील आदिवासी बांधव आणि अधिकारी पाहुणे म्हणून उपस्थित होते. धडगावचा भोंगऱ्या उत्सव आज उत्साहात संपन्न झाला. दरवर्षीप्रमाणे पोलीस पाटलांना पारंपरिक राजवेश परिधान करून मिरवणुकीत मान देण्यात आला. नंदुरबार इथे आदिवासी काठी संस्थानाची राजवाडी होळी आज साजरी होईल. 12व्या शतकापासून सुरू झालेली ही परंपरा अनुभवण्यासाठी देश विदेशातून पर्यटक हजेरी लावतात. आकाशवाणी बातम्यांसाठी नंदुरबारहून निलेश पवार.
शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाच्या वतीनं होलिकोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी श्री गुरु संस्थान मंदिरासमोर संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी वंदना गाडीलकर यांच्या हस्ते होळीची विधिवत पूजा करून होळी प्रज्वलित करण्यात आली. नांदेड इथं गुरुद्वारा तख्त सचखंड साहिब इथं होला महल्ला सणानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम सुरू झाले आहेत. धुलिवंदनानिमित्त मुंबई इथले भाई जयमल सिंग सहगल आणि परिवाराचा रैन सबाई कीर्तन दरबार कार्यक्रम होणार असून 4 मार्चला होणाऱ्या होला महल्ला सणासाठी देश विदेशातून हजारोच्या संख्येनं भाविक नांदेड इथं दाखल होत आहेत. जालना शहरातल्या मामा चौक इथं दरवर्षीप्रमाणे यंदाही मानाची होळी उत्साहात साजरी झाली. या पारंपरिक सोहळ्याला सर्व नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. धुळवडीला जालन्यात होणाऱ्या हातीरिसाला मिरवणुकीचा उत्साह शहरात पाहायला मिळत आहे. बीड जिल्ह्यातही विडा इथं धुळवडीला जावयाची गाढवावरून मिरवणूक काढण्याचा प्रघात आहे. विडा ग्रामस्थांनी या मिरवणुकीची सज्जता केली असून जावई शोध सुरू असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथंही पारंपरिक पद्धतीनं होळी तसंच धुळवडीचा सण साजरा होत आहे.
प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाच्या पार्श्वभूमीवर परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी काल शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी आणि सूचनांची सविस्तर माहिती जाणून घेतली. या संदर्भात राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे लवकरच बैठक आयोजित करण्यात आली असून शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल असं त्यांनी सांगितलं. दरम्यान परभणी शहरात कामगार भवन इमारतीच्या बांधकामाचं भूमिपूजन काल बोर्डीकर यांच्या हस्ते झालं. हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ तालुक्यातल्या जवळा बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतींविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर झाला आहे. सभापती शिवाजी भालेराव यांच्याविरोधातला हा ठराव 13-0 मतांनी मंजूर करण्यात आला. नांदेड इथं जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली काल पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्यात दुग्ध उत्पादन वाढ तसंच विदर्भ मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प टप्पा 2 अंतर्गत आढावा घेण्यात आला. गाय आणि म्हैसवर्गीय जनावरांसाठी वंध्यत्व निवारण शिबिर आयोजित करून कृत्रिम रेतनाचं प्रमाण वाढवण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पंचायत समितीच्या सभापती उपसभापतींची निवडणूक 10 मार्चला होणार आहे. या दिवशी जिल्ह्यात सर्व 9 पंचायत समित्यांमध्ये विशेष सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. जालना शहर महानगरपालिकेतल्या 6 स्वीकृत सदस्यांच्या जागांसाठी एकूण 6 नामनिर्देशन पत्रं काल प्राप्त झाली. यामध्ये भाजपच्या 4, शिवसेना 1 तर काँग्रेसकडून 1 नामनिर्देशन पत्राचा समावेश आहे. येत्या 6 मार्च रोजी महानगरपालिकेच्या सभागृहात स्वीकृत सदस्य निवडीसाठी विशेष सभा होणार आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राजनय आणि संवादाच्या माध्यमातून प्रत्येक समस्येचं निराकरण करण्याची भारताची भूमिका. पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचं प्रतिपादन. मराठवाड्यातील पर्यटक अबुधाबी आणि दुबईत सुरक्षित, जिल्हा प्रशासनांची माहिती. आणि धुळवडीचा सर्वत्र उत्साह। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता। नमस्कार।